चैप्टर 10 पाठ 10 एक्सरसाइज 4 स्वाध्याय 4 ऐकूया आणि वाचूया।
आपण फावल्या वेळात काय करता?
मी टीव्ही बघतो। मला रविवारी वेळ असतो तेव्हा मी मालिका आणि चित्रपट पाहतो। कधी कधी सकाळी सायकल चालवतो किंवा फुटबॉल खेळतो। संध्याकाळी मी माझ्या मित्रांना भेटतो।
मी फावल्या वेळात नवीन पुस्तकं वाचते। ऑफिस 5 सुटतं, मग मी रोज संध्याकाळी बाहेर फेरी मारते, फ्रेश वाटतं।
मी कराटे शिकतो। आत्ताशी सुरुवात केली आहे शिकायला, पण मज्जा येते। आईना मला न्यायला येते, मग आम्ही दोघांना लिंबू सरबत पितो, मस्त थंडगार।
मी वेगवेगळ्या भाज्या बनवते। मला फार आवडतं वेगवेगळ्या भाज्या बनवायला। सकाळी आणि संध्याकाळी मी वेगवेगळी भाजी करते। मी केलेल्या चमचमीत भाज्या फार आवडतात माझ्या मुलांना।
एक्सरसाइज 9 स्वाध्याय 9 खालील संवाद ऐकूया आणि कोण येतंय येत नाहीये त्याची नोंद घेऊया।
हॅलो, मी मधुरा बोलते।
हॅलो, कशी आहेस?
मी मजेत। अगं, या शनिवारी मी माझा वाढदिवस साजरा करते, नक्की ये। हा
हो हो, नक्की येते। किती वाजता?
6 घरी।
हो हो, नक्कीच भेटू।
अरे, आज अभिजीतचा वाढदिवस आहे, तू येतोयस ना माझ्या बरोबर?
अरे नाही यार, आज ना माझ्या आजीचा पण वाढदिवस आहे, पार्ल्याला जातोय आज।
ओ, मग मी एकटाच जातो, चल बाय।
हॅलो वैभव, अरे रविवार फ्री ठेव, मी वाढदिवसाची पार्टी देतोय।
सही रे, कुठे?
हॉटेल गोमंतक मध्ये, धम्माल चिकन पार्टी आहे। अमोल, अभिषेक, अक्षय पण येत आहेत।
सही यार, मजा करू, मी येतोच।
हॅलो सोनिया, उद्या रसिकाचा वाढदिवस आहे।
हो ग, पण मला नाही जमणार यायला।
का ग?
माझी परीक्षा आहे। ए, तू तिला माझ्याकडनं भेटवस्तू दे। हा, मी तुला पैसे देते।
ओके चालेल।